नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता येईल. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे निर्देश दिले. लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विस्तारासाठी रेल्वे विभागाची जागा हस्तांतरित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लगत असलेली रेल्वे विभागाची जागा देण्याचा आणि त्या बदल्यात रेल्वे विभागाला इतरत्र जागा देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला होता. अद्याप या जागेची अदलाबदल झाली नसल्यामुळे संबंधित महाविद्यालयाच्या आणि रुग्णालयाच्या विस्तारात आरोग्याच्या सुविधा उभारण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात अंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं 181 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिल्याची आणि वर्धा इथल्या सेवाग्राम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या तक्रारीबाबत आढावा घेतला जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम राबवण्यात येणार असून सामाजिक वनीकरण आणि वन विभागाकडून 1 ते 12 तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत रोपं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्व विभागांनी योग्य प्रकारे नियोजन करून सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या दलित वस्ती रमाई आवास घरकुल योजना जलजीवन मिशन योजनेअंतर्गतचं उद्दिष्ट प्राप्त आणि खर्च झालेला निधी पूर्ण झालेली कामं आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांचा गावनिहाय परिपूर्ण अहवाल राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाला तत्काळ सादर करावा अशा सूचना आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केल्या आहेत. काल या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बीड जिल्ह्यात पशु आरोग्य सेवक पदासाठी शासनामार्फत भरती होत असल्याची खोटी माहिती समाज माध्यमं विविध माध्यमातून प्रसारित होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सद्यस्थितीत अशा कोणत्याही भरतीसाठी प्रक्रिया सुरू नसल्याचं पशुसंवर्धन विभागानं स्पष्ट केलं आहे. अशा बनावट भरतीच्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच खात्री करावी असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय भरारी पथक आणि निरीक्षकांमार्फत अचानक रासायनिक खते बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या केंद्रांची तपासणी करण्यात आली. अनियमितता आढळलेल्या केंद्रांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात मुंबईकडे जाणाऱ्या चार चाकीवर वीज प्रकल्पाची राख वाहतूक करणारा कंटेनर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण मुंबईतल्या अंधेरी इथले रहिवासी होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाट्यकलेचा जागर हा उपक्रम दरवर्षी राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरा करणार आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच नाट्य परिषद करंडक आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली. जास्तीत जास्त कलावंतांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन परिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केलं आहे. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा 2 फेऱ्यांमध्ये होणार आहे. जॉर्जियात सुरू असलेल्या जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत 3 फेरीत भारताच्या 4 बुद्धिबळपटूंनी आपलं स्थान सुरक्षित केलं आहे. अव्वल मानांकित कोनेरू हम्पीनं उझबेकिस्तानच्या खेळाडू विरुद्ध बरोबरी साधली तर द्रोणावली हरिकानं पीव्ही नंदिधाचा पराभव केला. आर वैशालीनं कॅनडाच्या खेळाडूचा पराभव केला तर दिव्या देशमुखनं जॉर्जियाच्या बुद्धिबळपटूचा पराभव करत 32 जणांमध्ये स्थान मिळवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.